आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या दशकपूर्ती निमित्त प्रधानमंत्र्यांचा निवडक लाभार्थ्यांशी संवाद. नागपूर इथं राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि 44.2° सेल्सिअससह अकोला जिल्हा आज विदर्भात सर्वाधिक उष्ण. उद्या नागपूरसह अकोला, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट. आता सविस्तर बातम्या. होतकरू तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज 10 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विविध लाभार्थ्यांनी उद्योजकतेचे अनुभव सांगितले. देशातल्या तरुणांना सक्षम, स्वावलंबी करणं आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून देणं, तसंच केवळ सरकारी नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणं हे या योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं. लाभार्थ्यांपैकी निम्मे अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी प्रवर्गातले असून 70%हून अधिक लाभार्थी महिला आहेत.
सबसे ज्यादा लोन के लिए अप्लाई करने वाली महिला आहे. सबसे ज्यादा लोन प्राप्त करने वाली महिला आहे. और सबसे जल्दी रिपेमेंट करने वाली भी महिला है. और एक बार पैसा आए तो उसका सदुपयोग करना, ये अपने आप में आपके जीवन में भी एक डिसिप्लिन ले आता है. ये जीवन को बनाने का एक अवसर देता है.
मुद्रा योजनेअंतर्गत तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कर्ज वाटप झालं असून त्याखालोखाल उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो. तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू काश्मीर आघाडीवर आहे. मुद्रा योजनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या सर्वसमावेशक उद्योजकतेला चालना देण्याच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. गेल्या 10 वर्षात या योजनेअंतर्गत 52 कोटींहून अधिक रकमेचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योगांना 20 लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जातं. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत नागपूर इथं राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आपत्कालीन व्यवस्थापनासाठी राज्यस्तरावर एक मजबूत यंत्रणा तयार होणार आहे. या संस्थेमुळे आपत्कालीन परिस्थितीत प्रभावी मदत आणि बचाव कार्य करता येईल. तसेच राज्यात येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर आपत्कालीन घटनांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी ही संस्था मदत करेल. अकोला इथं काल झालेल्या जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 1,238 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे विविध 95 उद्योग व्यवसायांशी सामंजस्य करार करण्यात आले. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी ही माहिती दिली. गुंतवणुकीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण तयार झालं असल्याचं ते यावेळी म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 ॲनिमेशन, गेमिंग, ई स्पोर्ट, कॉमिक्स, चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ wavesindia.org.
नागपूरच्या अमरावती रोड स्थित गोंडखैरी येथील केंद्रीय कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रीय केंद्रीय आणि नैसर्गिक कृषी केंद्र RCONF नागपूर तसेच देवलापार येथील गोविज्ञान संशोधन केंद्र नागपूर यांच्यामध्ये नुकतीच एक सहयोग बैठक संपन्न झाली. या बैठकीदरम्यान जैविक आणि सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्याकरिता नवनवीन संशोधन, देशी गाई तसेच पशुधनावर आधारित कृषी प्रणाली आणि शाश्वत शेती पद्धतीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना पर्यावरण अनुकूल आणि लाभदायक कृषी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी विचारमंथन केले. गोविज्ञान अनुसंधान केंद्र देवलापारच्या कार्यकारी मंडळ आणि सदस्यांनी RCONFला भेट दिली. यावेळी गोविज्ञान अनुसंधान केंद्राचे अध्यक्ष पद्मेश गुप्ता, कार्याध्यक्ष डॉ हेमंत जांभेकर तसंच मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज तत्वादी उपस्थित होते. आरसीओएनएफचे प्रादेशिक संचालक डॉ अजय सिंह राजपूत यांनी आरसीओएनएफच्या अद्ययावत प्रयोगशाळा तसेच संबंधित विभाग आणि त्यांची उपयुक्तता याबाबत सदस्यांना विस्तारपूर्वक माहिती दिली. आरसीओएनएफ नागपूर केंद्र शासनाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागातील एक उपक्रम असून नागपूर हे पश्चिम मध्य क्षेत्राचं मुख्यालय कार्यरत असून या अंतर्गत महाराष्ट्र मध्यप्रदेश छत्तीसगड गुजरात आंध्र प्रदेश तेलंगणा तसेच दादरा नगर हवेलीचा देखील या कार्यक्षेत्रात समावेश होतो. हा सहयोग बैठकीच्या नंतर या दोन्ही संस्थांमध्ये लवकरच एक सामंजस्य करार देखील होणार आहे अशी माहिती डॉ अजय सिंह राजपूत यांनी दिली.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्याच्या मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रासपर्यंत मोफत वाळू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या धोरणात डेपो पद्धत बंद करून उपविभागात 2 वर्षांसाठी लिलाव केले जाणार आहेत. खडीपात्रात ही लिलावाची मुदत 3 वर्षांसाठी असेल. धरणांमधून वाळू उत्खनन करून त्यांची क्षमता वाढवण्यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत कृत्रिम वाळू धोरण आणलं जाईल. यापुढे सर्व सरकारी बांधकामांसाठी हीच वाळू वापरण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले. तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र अधिनियम 1971 सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाला गती मिळणार आहे. तसेच राज्यातील शासकीय आयुर्वेदिक होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयातील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावयाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे महापंडित राहुल सांस्कृत्यायन महात्मा ज्योतिबा फुले भाऊसाहेब डॉ पंजाबराव देशमुख आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या सर्व क्रांतिकारी महापुरुषांच्या जयंती तथा स्मृतिदिन निमित्त अभिवादन परिक्रमा करण्याकरिता बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे प्रतिष्ठान बाबू हरदास एलएन बहुद्देशीय संस्था बौद्ध इतिहास सांस्कृतिक आणि संशोधन संस्था आणि नागार्जुन संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या 9 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह डॉ बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर समोर सिद्धार्थनगर कामठी रोड नागपूर इथं चित्र प्रदर्शनीचे आयोजन केले आहे. या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन भदंत नाकदीपशंकर महाथेरो यांच्या हस्ते सकाळी 9:30 होईल. तत्पूर्वी सकाळी 8:30 बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या इंदोरा चौक येथील पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येईल. 44.2 अंश सेल्सिअससह अकोला जिल्हा आज विदर्भात सर्वाधिक उष्ण ठरला. अमरावती आणि चंद्रपूर या ठिकाणी कमाल तापमान 43.6 अंश तर नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील तापमान 40 ते 41 अंश दरम्यान आहे. आज अकोला अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उद्या नागपूरसह अकोला अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. परवा अर्थात 10 एप्रिल रोजी मात्र चंद्रपूर यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळी पर्जन्यमान राहू शकतं. महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध विभागांच्या सेवा आपले सरकार पोर्टलवरून प्रदान केल्या जातात. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित महाआयटी यांनी हे पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलची नियमित देखभाल आणि तांत्रिक अद्यतयनासाठी 10 एप्रिल ते 14 एप्रिल 2025 असे 5 दिवस या पोर्टलची सेवा बंद राहील. या काळात कार्यालयीन कामकाजाचा फक्त 1 दिवस वगळता उर्वरित सर्व दिवस सार्वजनिक सुट्टीचे आहेत. राज्यातील सर्वसामान्य नागरिक ग्रामीण आणि शहरी भागातील आपले सरकार केंद्र चालक सेतू केंद्र चालक संबंधित ग्रामपंचायती आणि शासकीय कर्मचारी यांनी कृपया या पूर्वसूचनेची नोंद घ्यावी. या कालावधीत आपले सरकार सेवा पोर्टलमार्फत दिली जाणारी कोणतीही सेवा उपलब्ध असणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी असे कळवण्यात आले आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त प्रधानमंत्र्यांचा निवडक लाभार्थ्यांशी संवाद. नागपूर इथं राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. आणि 44.2 अंश सेल्सिअससह अकोला जिल्हा आज विदर्भात सर्वाधिक उष्ण. उद्या नागपूरसह अकोला अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.